चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी बाबत साखर कारखान्यांना फटकारलं। डीएम शैलेंद्र सिंह यांनी ऊस विभागातील अधिकारी आणि सर्व साखर कारखाना प्रतिनिधी यांच्यासह ऊस थकबाकी तसंच ऊसाच्या सर्वेक्षणाचं निरीक्षण केलं। ऊस मूल्य देण्यासाठी बजाज ग्रुपचा गोला, पलिया, संभारखेडा तसंच ऐरा कारखान्याला कडक शब्दात फटकारलं। लॉकडाऊन काळात ऊसाचे पैसे तात्काळ भागवण्याचे आदेश दिले, तसंच ऊस मूल्याच्या ऐवजी साखर वितरणाचंही निरीक्षण केलं, ज्याच्या व्यापक प्रचाराचे निर्देशही दिले। ऊस सर्वेक्षणाची समीक्षा करताना जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना सर्वेच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील भूमी मिलानासाठी आवश्यक बंदोबस्त, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्यांचं निराकरण करण्याचे आदेश दिले।